नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 2025-26 पहिल्या तिमाहीत भारताचे जीडीपी वाढीन खऱ्यांनी जजापीत केला आणि 7.8% हो 5 तिमाहीतलो उच्चांक गाठला असे मत जीसीसीआयचे अध्यक्ष प्रतिमा धोंड हांणी उक्तायला. संवसारीक अनिश्चितताय असून लेगीत पहिल्या तिमाहीत भारताचो जीडीपी विकास दर 7.8% ही लवचिकतेची खूप बरी आणि अनपेक्षित लक्षणा असे जीसीसीआयचे पर्यटन समितीचे अध्यक्ष निलेश शाह हांणी म्हळां. राष्ट्रीय खेळा दीस 2025 उत्सवाचो भाग म्हणून आयज दक्षिण गोंय जिल्ह्याच्या सरकारी अधिकाऱ्यां खातीर फिट इंडिया मिशनाच्या खाला बॅडमिंटन सर्त आयोजित केली. आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिसा निमतान गोंयचे दर्यादेगीर वायल्ड लायफ ट्रस्ट ऑफ इंडिया, गोवा रान विभाग, नुस्तेमारी खाते आणि ओरेकल इंडिया हांच्या वांगडा व्हेल शार्क संवर्धन प्रकल्प सुरू केला. आता पुराय खबरो. 2025-26 पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीन खऱ्यांनी जजापीत केला आणि 7.8% हो 5 तिमाहीतलो उच्चांक गाठला. ही घटमूट वाढ क्षेत्रातल्या बऱ्या कामगिरीक लागून झाली. 2026 पहिल्या तिमाहीत उत्पादनात 7.7% वाढ झाली, जी फाटल्या तिमाहीत 4.8% आशिली. 2026 पहिल्या तिमाहीत बांधकामात 7.6% वाढ झाली आणि ताका लागून एकंदर वाढीक हातभार लागलो. अर्थिक सेवा 9.5% वाढल्या आणि वेपार, हॉटेलां, येरादारी आणि संचारणात 8.6% वाढ झाल्या. शेतकी मळात 3.7% वाढ नोंद झाल्या, जी 2025 पहिल्या तिमाहीत नोंदयल्ल्या 1.5% परस चड आसा. हालीच अमेरिकेन भारतीय निर्यातीचेर 50% शुल्क लादले, तरी भारताची वाढ पुराय वर्सा सरासरी सुमार 6.5% जावपाची शक्यताय आसा. एका अंकाची जीडीपी वाढ चड प्रमाणात कॉर्पोरेट उत्पादनात 11-13% विस्ताराक समर्थन दिता. भारताची मॅक्रो ताकद इक्विटी बाजारपेठेच्या दृष्टिकोनाक एक मजबूत बुन्याद प्रदान करता. भारताची आर्थिक प्रगती प्रभावी ठरता, तातूंतल्यानूच ताच्या मूलभूत तत्वाची ताकद दर्शयता. आमच्या सेवा क्षेत्राची स्थिर कामगिरी, वाढपी शेतकी उत्पादन आणि देशांतर्गत वापरात तीक्ष्ण वाढ हाका लागून पुराय विकासाक चालना मेळटा. अमेरिकेच्या हालीच्या दरवाढीच्या घोषणासहित जागतिक स्तरार अडचणी असून लेगीत गोयातलो सर्वोच्च उद्देगीक संस्था म्हणून भारत प्रगती आणि लवचिकतेच्या अनुकरणीय मार्गाचेर चालू उरतलो असो आमकां विश्वास आसा, असे मत जीसीसीआयचे अध्यक्ष प्रतिभा धोंड हांणी उक्तायला.
इंडियाज जीडीपी ग्रोथ फॉर द फर्स्ट क्वार्टर ऑफ 2025-26 हॅज इंडीड सरप्राइज्ड ऑन द अपसाइड, रिचिंग अ 5-quarter हाय ऑफ 7.8%. दिस रोबस्ट ग्रोथ is driven by strong performance across various sectors. Manufacturing expanded by 7.7% in quarter 1 for the year 26, up from 4.8% in the previous quarter. Even as global headwinds emerge, including recent tariff announcements from the United States, as the apex industry body in Goa, we remain confident that India will continue on its exemplary path of progress and resilience.
संसारिक अनिश्चितता असून लेगीत पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर 7.8% ही लवचिकतेची खूप बरी आणि अनपेक्षित लक्षण असे गोय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पर्यटन समितीचे अध्यक्ष आणि गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे आद्याध्यक्ष निलेश शाह यांनी सांगले. येवपी तिमाहीत ही गती तिगोवन दवरप आव्हानात्मक असू येता, पूण चालू आशिल्ली जीएसटी सुधारणा आणि सरकारी उपाय गती तिगोवन दवरपाक मदत करूंक शकतात, असे ताणी नदरेक हाडले. फाटल्या वर्षा ह्याच तिमाहीत 6.5% वाढ झाल्याचे शाह हांणी सांगले, जाका लागून सध्याचे आकडे उत्साहवर्धक असतात. या महिन्यात अमेरिकेचे शुल्क लागू झाल्यान त्याचे काय परिणाम जातले, पूण सरकारान हुशारीन संघर्षाची पद्धत टाळ्या आणि वाढ तिगोवन दवरपा खातीर वावुरता, असे ताणी नदरेक हाडले. जानेवारी ते जून ह्या काळात गोयात विक्रमी पर्यटक येऊ लागले, जरी पावसाळ्यात आणि गणेश चतुर्थीच्या काळात पर्यटकाचा आकडो उणो झालो, असे त्यांनी सांगले. परिस्थिती सकारात्मक असा, परकी पर्यटक येऊचे प्रमाण वाढत असा, असे त्यांनी म्हणले. धोरणात्मक फाटबळ वाढवण्याचा उलो मारून शाह आणि पर्यटनाक अर्थसंकल्पीय वाटप वाढवण्याची गरज उक्तायली.
It is looks like a very good growth and it's unexpected, I think, but after the warlike situation which happened. Not only that, last year, the same quarter, financial year 24-25, it was around 6.5. And today we are talking about 7.8, same quarter. So I think it's a very good growth. The reforms on GST, which is expected, I think it will go a long way into maintaining, at least sustaining the growth to a certain extent. With the US scenario, I think the growth will remain. As far as the tourism sector is concerned, the growth is also been quite good as per the record. It is almost 8.6, that is tourism and trade, what the figures have come out. So, which is also good.
यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। राष्ट्रीय खेळा दीस 2025 उत्सवाचो एक भाग म्हणून आज दक्षिण गोंय जिल्ह्याच्या सरकारी अधिकाऱ्यां खातीर फिट इंडिया मिशनाच्या खाला बॅडमिंटन सर्त आयोजित केली। यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नायक मुखेल सोयरे म्हणून हजर आशिल्ले। भलायकी, फिटनेस आणि अधिकाऱ्यांमध्ये इश्टागत वाढोवपाच्या हेतान दक्षिण गोंय जिल्हाधिकारी, दक्षिण गोंय पोलीस आणि खेळा खात्यान जोड पालवान ही कार्यावळ घडून हाडली। यावेळी दक्षिण गोंयची जिल्हाधिकारी यज्ञा क्लिटस, दक्षिण गोंय पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। सर्तीत सरकारी अधिकाऱ्यांनी उमेदीन वाटो घेतलो, ताका लागून फिटनेस, निरोगीपण आणि एकठ्या रावपाची भावना आदींक घट जातली अशें ह्या वेळार मंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळें। आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिसा निमतान गोंयच्या दर्यादेगेर वायल्ड लायफ ट्रस्ट ऑफ इंडिया, गोवा रान विभाग, नुस्तेमारी खाते आणि ऑरेकल इंडिया हांच्या वांगडा व्हेल शार्क संवर्धन प्रकल्प सुरू केलो। संवर्धन घटमूट करपा खातीर रान खात्याच्या अधिकार क्षेत्रातल्या वन्यजीव संरक्षण कायदो 1972 अनुसूची 1 खाला संरक्षित केल्ल्या व्हेल शार्क आणि हेर धोक्यात आशिल्ल्या जातींचा सोद घेवपी व्यक्तींक 75,000 इनाम दितले। आद्याकार मुखेलपणान वावुरलेले फ्रांसिस फर्नांडीस म्हणत पेले परत एक फावट या मोहिमेत नुस्तेमारी समाजाक मार्गदर्शन आणि शिक्षण दितात। दर्याजीव संरक्षणा खातीर प्राध्यापक बीसी चौधरी हांच्या अध्यक्षतेखाला एक समिती स्थापन करपाचो निर्णय घेतला, जातूंत तज्ञांचो समावेश आसा। विवेक मेनन, प्रवीण कुमार राघव, शर्मिला मंतेरो हांच्या वांगडा ही समिती फक्त व्हेल शार्काचीच न्हय तर सगळ्या दर्यातल्या जातीच्या संरक्षणा खातीर महत्वाचे निर्णय घेतली। दक्षिण आशियातलो सगळ्यात व्हडलो चित्रपट बाजार आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्देगाचो एक मुखेल भाग आशिल्ल्या व्हेव्स फिल्म बाजारांत को प्रोडक्शन मार्केट म्हळ्यार फिल्म प्रकल्पा खातीर वेगवेगळ्या देशांतल्या निर्मात्यांक जोडपी माचीच्या 19व्या आवृत्ती खातीर अर्ज मागयल्यात। ही कार्यावळ 20-24 नोव्हेंबर 2025 गोंयच्या मॅरियट रिसॉर्टांत जातली। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फी वांगडा जावपी फिल्म बाजाराक आतां व्हेव्स फिल्म बाजार अशें नांव दिलां। भारताक सामुग्री, सृजनशीलताय आनी सहनिर्माणाचें जागतीक केंद्र करपा खातीर धोरणात्मक दृश्टीकोनाचो हो एक भाग। व्हेव्स फिल्म बाजाराचें मुखेल आकर्षण आशिल्ले को प्रोडक्शन मार्केट, अनूय फिचर फिल्म आनी डॉक्युमेंटरी प्रकल्पा खातीर प्रस्ताव मागयता। 2007 सुरू जाल्ले उपरांत ह्या माचयेक लागून चित्रपट निर्मात्यांक कला आनी आर्थिक आदार मेळोवपाच्यो वेळचीक संदी मेळ्यात। संवसारभरातल्या चित्रपट वेवसायिकांक एकठांय हाडप, आंतरराष्ट्रीय भागीदारी तयार करप आनी सहनिर्माणाक चालना दिवप हो ह्या बाजारपेठेचो हेत आसा। विजेचो शॉक लागून रिवण हांगा राजेंद्र गांवकार आनी मोहनदास गांवकार ह्या दोन भावांक मरण आयले। आज दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी यज्ञा क्लिटस हांणी तांच्या घरा भेट दिवन तांकां सांत्वना दिली। मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या वतीनूय तांणी ह्या कुटुंबाक सांत्वना दिली आनी प्रशासन तांकां सगळो आदार दितले अशें उतर दिले। 27 ऑगस्टाक गोरवाकतण हाडचे खातीर हे दोनूय भाव रानांत गेल्ले तेन्ना ही दुर्घटना घडिली। यावेळी थळावे जिल्हा पंचायत वांगडी सुरेश केपेकार तसेच केपेचे मामलेदार नेथन आफोन्सो हजर आशिल्ले। उच्च माध्यमिक पांवड्या शिकपी विद्यार्थ्यांक कंपनी सचीव अभ्यासक्रमाची माहिती जावची म्हणून ICSI ही भारतातली कंपनी सचीव संस्था वेगवेगळे उपक्रम आखता। विद्यार्थ्यांक तांची शिक्षणीक कुशळटाय वाढोवपाक आनी राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार आपल्या वांगड्या कडेन सर्त करपाक मदत करपा खातीर CBSE, ICSE, राज्य मंडळां, IB, IGCSE, ISE अश्यो सगळ्यो परिक्षा मंडळां खातीर 11 आनी 12 विद्यार्थ्यां खातीर आतां कंपनी सचीव संस्थेन कॉमर्स ऑलिंपियड 2025 ही सर्त आयोजीत केल्या। ही परिक्षा पालकांचे देखरेखे खाला स्मार्टफोन वा लॅपटॉप वा PC वापरपी विद्यार्थी घरांतल्यान दिवपाक शकतात। ICSI कॉमर्स ऑलिंपियड 19 नोव्हेंबराक सांजवेळा 5-8 मेरेन जातली। परेच्या श्री भुमिका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पंगडान खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान आयोजित केली 19 वर्सां पिराय सकयली राज्य पांवड्यावेलो जुडो सर्त शेगीत 3 खेपे जिंकली। FC शिवोलीन मेन्शन हाऊस आंतरगांव फुटबॉल सर्तीचे सेमीफायनलीत सुवात मेळ्ळ्या। कुंकळी शाळेच्या खेळा मैदानाचे जाल्ल्या मॅचीत तांणी साजुदे दी आर्यल स्पोर्ट्स क्लबाक सडन देतात 8-7 अशा फरकांनी हारायले। पणजे वेळेच्या नोंद केल्या त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 24.6 डिग्री सेल्सियस तर किमान 26.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला। हवेतली आर्द्रता 97% आसा। राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडू येता आनी वारें 40-50 किलोमिटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 60 किलोमिटर इतलो वाडू येता अशें वेधशाळेन कळीत केला। आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। 2025 पयल्या तिमाहीत भारताच्या GDP वाडीन खऱ्यांनीच अजापीत केला आनी 7.8% हो 5 तिमाहीतलो उच्चांक गाठला अशें मत GCCIचे अध्यक्ष प्रतिभा धोंड हांणी उक्तायलां। संवसारीक अनिश्चितताय आसून लेगीत पयल्या तिमाहीत भारताचो GDP विकास दर 7.8% ही लवचिकतेची खूब बरी आनी अनपेक्षीत लक्षणां अशें GCCIचे पर्यटन समितीचे अध्यक्ष निलेश शाह हांणी म्हळां। आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिसा निमतान गोंयच्या दर्यादेगेर वायल्ड लायफ ट्रस्ट ऑफ इंडिया, गोवा रान विभाग, नुस्तेमारी खाते आनी ऑरेकल इंडिया हांच्या वांगडा व्हेल शार्क संवर्धन प्रकल्प सुरू केला। आणि इथल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25. नमस्कार.